श्री दासबोध दशक सहावा देवशोधन समास पहिला देवशोधन
श्री राम चित्त सुचित करावे बोलिले ते जीवी धरावे सावध होन बैसावे निमिष एक कोणी एके ग्रामी अथवा देसी राहाणे आहे आपणासी न भेटता तेथिल्या प्रभूसी सौख्य कैचे म्हणून जास जेथे राहाणे तेणे त्या प्रभूची भेटी घेणे म्हणिजे होये श्लाघ्यवाणे सर्व काही प्रभूची भेटी न घेता तेथे कैची मान्यता आपुले महत्व जाता वेळ नाही म्हणून राया पासून निरंक कोणी एक तरी नायक त्यास भेटणे हा विवेक विवेकी जाणती त्यास न भेटता त्याचे नगरी राहता धरितील बेगारी तेथे न करिता चोरी आंगी लागे या कारणे जो शाहाणा तेणे प्रभूसी भेटावे जाणा ऐसे न करिता दैन्यवाणा संसार त्याचा ग्रामी थोर ग्रामाधिपती त्याहून थोर देशाधिपती देशाधिपती हुनी नृपती थोर जाणावा राष्ट्रांचा प्रभुतो राजा बहुराष्ट्र तो महाराजा महाराजाचा हि राजा तो चक्रवर्ती एक नरपती एक गजपती एक हयपती एक भूपती सकळा मध्ये चक्रवर्ती थोर राजा असो वैसिया समस्ता एक ब्रह्मा निर्माण करता त्या ब्रह्मयास ही निर्मिता कोण आहे ब्रह्मा विष्णू आणि हर त्यासी निर्मिता तो चिथोर तू ओळखावा परमेश्वर नाना येतने तो देव ठाई पडेना तरी ये मयातना चुकेना ब्रह्मांडनायक सोजवेना हे बरे नभे जेणे संसारी घातले आवघे ब्रह्मांड निर्माण केले त्यासी नाही ओळखिले तो चिपतित म्हणून देव ओळखावा जन्म सार्थक चिकरावा नकळे तरी सत्संग धरावा म्हणजे कळे जो जाणील भगवंत तया नाव बोली जे संत जो शाश्वत आणि अशाश्वत निवाडा करी चळेना ढळेना देव ऐसा ज्याचा अंतर्भाव तोची जाणीजे महानुभाव संत साधू जो जनामधे वागे परिजना वेगळी गोष्टी सांगे ज्याचे अंतरी ज्ञान जागे तोचे साधू जाणीजे परमात्मा निर्गुण त्यासीच म्हणावे ज्ञान त्या वेगळे ते अज्ञान सर्व काही पोट भराव्या कारणे नाना विद्या अभ्यास करणे त्यासी ज्ञान म्हणती परितेणे सार्थक नव्हे देव ओळखावा एक तेचि ज्ञान ते सार्थक येर आवघेचि निरार्थक पोट विद्या जन्मवरी पोट भरिले देहाचे संरक्षण केले पुढे अवघेचे व्यर्थ गेले अंतकाळी एवं पोट भराव्याची विद्या तयेसी म्हणून ये सद्विद्या सर्वव्यापक वस्तु सद्या पाविजे ते ज्ञान ऐसे जया पासी ज्ञान तोची जाणावा सज्जन तया पासी समाधान पुसिले पाहिजे अज्ञानास भेटता अज्ञान तेथे कैसे सापडेल ज्ञान करंट्यास करंट्याचे दर्शन होता भाग्य कैसे रोग्यापासी रोगी गेला तेथे कैसे आरोग्य त्याला निर्बळापासी निर्बळाला पाठी कैसे पिशाच्या पासी पिशाच गेले तेथे कोण सार्थक झाले उन्मत्तास उन्मत्त भेटले त्यास उमजवी कवणु भिकाऱ्या पासी मागता भिक्षा दीक्षाहीना पासी दीक्षा उजेड पाहता कृष्ण पक्षा पाविजे कैचा अबद्धा पासी गेला अबद्ध तो कैसे नि होईल सुबद्ध बद्धास भेटता बद्ध सिद्धन भे देहा पासी गेला देही तो कैसे नि होईल विदेही म्हणनी ज्ञात्या वाचून नाही ज्ञान मार्ग या कारणे ज्ञाता पाहावा त्याचा अनुग्रह घ्यावा सारा सार विचारे जीवा मोक्ष प्राप्त
इति श्री दास बोधे गुरु शिष्य संवादे देव शोधन नाम समास पहिला।